स्वराज्यासाठी शिवा काशीतनं आपल्या प्राणांचं बलिदान दिलं, ही कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण ज्याच्याकडे लक्ष वेधायचंय की हा शिवा काशीत शिवाजी महाराजांकरता मरायला का तयार झाला, हे शिवाजी महाराजांच्या कार्याचं मर्म आहे. आणि ज्याला हे कळेल त्याला शिवाजी महाराजांचा खरा इतिहास कळेल.
गोष्ट इथे थांबत नाही,
त्याच्यामध्ये
याच घटनेचा पुढचा भाग काय.
अरे पण आपल्यापैकी काही काही लोक असतात अशी म्हणतात, एखादं खुळा असत हो
शिवाकाशीत सारखं.
हा पण शिवाकाशीत एकटा नव्हता. याच घटनेचा पुढचा भाग ऐकूया.
बाजीप्रभू देशपांडे नाव सगळ्यांना परिचित आहे. याच घटनेचा पुढचा भाग काय, गोष्ट सगळ्यांना माहिती. पुढे महाराज निसटून विशाळगडाच्या दिशेने गेले. वाटेमध्ये घोडखिंड लागते, ज्याला आपण पावनखिंड म्हणतो. या पावनखिंडीमध्ये, या घोडखिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्याबरोबरचे 250 मावळे होते. त्यांनी काय ठरवलं, काय म्हणाले ते महाराजांना, काय म्हणतात बाजीप्रभू देशपांडे.
महाराज तुम्ही विशाळगडाच्या दिशेने कूच करा आणि गडावर पोहोचला की तोफेचा आवाज करा. तोफेचा आवाज होईपर्यंत या खिंडीतून एकही गनीम पुढे जाऊ देणार नाही,
असं म्हणाले ते बाजीप्रभू देशपांडे. बाजीप्रभू देशपांडेना त्या बांधलांना माहिती होत कापणीतून कापूनच बाहेर पडणार. अहो त्यांनी मरायचंच काम स्वीकारलं होतं. बाजीप्रभू देशपांड्यांचं नाव तरी इतिहासाला माहिती आहे, पण जे 500 बांधल मावळे त्या खिंडीमध्ये लढले, स्वराज्यासाठी त्यांनी प्राणांची आहुती दिली, त्यांचं नाव इतिहासाने लिहून ठेवलेलं नाही. शिवाकाशीत आणि ते 500 मावळे बाजीप्रभू देशपांड्यांच्यामध्ये समान गोष्ट काय होती, हे शिवाजी महाराजांसाठी मरायला का तयार झाले, हे ज्याला समजेल त्याला शिवचरित्राचं खरं मर्म लक्षात येईल.
अजून उदाहरणं आहेत. एक छोटंसं उदाहरण कॉम्रेड गोविंद पानसरे सांगतात की उदाहरणांनी मुद्दा अजून स्पष्ट होतो, म्हणून अशी उदाहरणं शोधली पाहिजेत. आग्र्यावरून सुटकेची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे की औरंगजेबाचा सरदार, नाव काय त्याचं, नाव काय, मिर्झा राजे
जयसिंग.
हा मिर्झा राजे जयसिंगने छत्रपती शिवाजी महाराजांना नेलं आणि तिथं कैद करून नजरबंदीमध्ये ठेवलं. त्यावेळेस शिवाजी महाराजांनी युक्ती केली, आजारपणाचं सोंग घेतलं आणि मिठाईच्या पेटाऱ्यामधून बाहेर पडले. ही गोष्ट आपल्याला माहिती. पण या गोष्टीचं जे मर्म आहे की जे दोघे जण तिथे मागे थांबले होते ते कोण होते, एकाचं नाव हिरोजी फर्जंद आणि दुसरा मदारी मेहतर. मेहतर म्हणजे ज्याला आजही खालच्या जातीचं म्हटलं जातं असा व्यक्ती तिथे होता. त्यांना जर पकडलं असतं तर काय झालं असत. ही दोघं सुद्धा शिवाजी महाराजांकरता मरायला का तयार झाली आणि मेले, अशी अनेक उदाहरणं आहेत, ऐकूया.
सुराव मंदी
सुराव मंदी सुराची गाता वाचे मी बावळा,
वाचे मी बावळा, वाचे मी बावळा.
सुराव मंदी सुराची गाता वाचे मी बावळा,
वाचे मी बावळा, वाचे मी बावळा.
कांदान भाकर खाऊन लढला शिवबाचा मावळा, आता झाला या शिवबा तवा, आता जागला तुझ्यात कमार दादा कमाल.
आता झाला या शिवबा तवा, आता जागला तुझ्यात कमार दादा कमाजी.
मुरी पेटला
ऐकून ಕೊಂದ ಪರಮಾನ ಶಿವಬಾತ ಪರಮಾನ ಶಿವಬಾತ ಪರಮಾನ ಶಿವಬಾತ ಉರಿ ಬೆಟ್ಟಲಾ ತಾನಾಜಿ ಐ ಕೊಂದ ಪರಮಾನ ಶಿವಬಾತ ಪರಮಾನ ಶಿವಬಾತ ಪರಮಾನ ಶಿವಬಾತ ಆದಿ ಕೊಂಡಾನ ಚಲ್ಲಾವಿನ ಲಗಿನ ಮಗ ಮಾಜಾ ರಾಯ ಬಾತ ಶಿವಬಾಚೆ ವೀರಮಾವಳೆ ಸಮಂತ
ಶಿವಬಾಚೆ ವೀರಮಾವಳೆ ಏಕಾವುನೇಕಡ
ಶಿವಬಾಚೆ ವೀರಮಾವಳೆ ಏಕಾವುನೇಕಡ
ಏಕಾವುನೇಕಡ ಏಕಾವುನೇಕಡ
ಚಿರುಡಲ ಶಿರುಡಲಾ ತರಿ ಮೊರಾರ್ ಬಾಜಿ ಬೈರಾಜಿ ಲಡಲ
ಅಸ ಜಲಾಯ ಶಿವಬಾ ತವಾ ಆತ ಜಾಗಲ ತುಜಾತ ಕವಾರ ದಾದಾ ಕವಾಜಿ ಅಸ ಜಲಾಯ ಶಿವಬಾ ತವಾ ಆತ ಜಾಗಲ ತುಜಾತ ಕವಾರ ದಾದಾ ಕವಾಜಿ ಅಸ ಜಲಾಯ ಶಿವಬಾ ತವಾ ಆತ ಜಾಗಲ ತುಜಾತ ಕವಾರ ದಾದಾ ಕವಾಜಿ
ಅಸ ಜಲಾಯ ಶಿವಬಾ ತವಾ ಆತ ಜಾಗಲ ತುಜಾತ ಕವಾರ